बर्मुडा ट्रायंगल, ज्याला डेव्हिल्स ट्रायंगल म्हणूनही ओळखले जाते, हे अटलांटिक महासागरातील एक रहस्यमय क्षेत्र आहे. हे क्षेत्र मियामी, फ्लोरिडा, बर्मुडा, ब्रिटिश बेट आणि सॅन जुआन, प्युर्टोरिको यांना जोडणाऱ्या काल्पनिक त्रिकोणाने बनलेले आहे. सुमारे 5 लाखांपासून 15 लाख चौरस किलोमीटर इतके विशाल क्षेत्र व्यापणारा हा भाग गेल्या काही शतकांपासून अनेक जहाजे आणि विमानांच्या गूढ गायब होण्यामुळे कुख्यात आहे. या ठिकाणी झालेल्या विचित्र घटनांनी संशोधक, शास्त्रज्ञ आणि साहसप्रेमी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील रहस्यमय वातावरणामुळे अनेक कथा, दंतकथा आणि सिद्धांत निर्माण झाले आहेत, ज्यांनी बर्मुडा ट्रायंगलला जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक बनवले आहे. या क्षेत्रातील पहिली उल्लेखनीय घटना 1918 घडली, जेव्हा USS सायक्लॉप्स नावाचे अमेरिकन नौदलाचे जहाज 300 अधिक प्रवाशांसह गायब झाले. या जहाजाचा कोणताही अवशेष कधीच सापडला नाही आणि त्याच्या गायब होण्याचे कारण आजही अस्पष्ट आहे. या घटनेनंतर बर्मुडा ट्रायंगलमध्ये अनेक जहाजे आणि विमानांचे गायब होणे सुरू झाले, ज्यामुळे या क्षेत्राला एक भयावह प्रतिष्ठा मिळाली. विशेषत 1945 घडलेली फ्लाईट 19 घटना या क्षेत्राच्या रहस्याला अधिक गूढ बनवते. फ्लाईट 19 ही 5 अमेरिकन नौदल विमानांची एक तुकडी होती, जी नियमित प्रशिक्षण मोहिमेवर असताना अचानक गायब झाली. या विमानांचा शोध घेण्यासाठी पाठवलेले एक बचाव विमानही गायब झाले आणि यामुळे बर्मुडा ट्रायंगलचे रहस्य अधिकच गडद झाले. बर्मुडा ट्रायंगलमधील या गायब होण्याच्या घटनांनी अनेक सिद्धांतांना जन्म दिला. काही लोकांचा विश्वास आहे की या क्षेत्रात चुंबकीय क्षेत्रात अनियमितता आहे, ज्यामुळे कंपास आणि नॅव्हिगेशन उपकरणे चुकीची माहिती देतात. शास्त्रज्ञांनी असे सुचवले आहे की या क्षेत्रात असलेले गल्फ स्ट्रीम नावाचा प्रचंड समुद्री प्रवाह जहाजांना वाहून नेत असावा. याशिवाय काहींच्या मते या क्षेत्रात असलेली प्रचंड मिथेन वायूची साठवण समुद्राच्या पृष्ठभागावर फुगे निर्माण करते, ज्यामुळे जहाजे बुडतात. या सिद्धांतांना काही प्रमाणात शास्त्रीय आधार आहे, परंतु यापैकी कोणताही सिद्धांत बर्मुडा ट्रायंगलच्या सर्व रहस्यमयी घटनांचे पूर्णपणे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकलेला नाही. या क्षेत्रातील रहस्यांना अधिक रंग देण्यासाठी काही लोकांनी अलौकिक शक्ती आणि परग्रहवासियांचा संबंध जोडला आहे. त्यांच्या मते बर्मुडा ट्रायंगल हा परग्रहवासियांचा तळ आहे, जिथे ते मानवी जहाजे आणि विमानांचे अपहरण करतात. काही कथा अशाही सांगतात की या क्षेत्रात वेळेचे विचित्र नियम लागू होतात, ज्यामुळे जहाजे आणि विमाने काळाच्या पोकळीत हरवतात. या कथा किती खऱ्या याचा कोणताही पुरावा नाही, परंतु त्यांनी बर्मुडा ट्रायंगलच्या रहस्याला अधिकच रंजक बनवले आहे. या कथांनी लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली आहे आणि अनेक चित्रपट, पुस्तके आणि मालिका या विषयावर आधारित बनले आहेत. बर्मुडा ट्रायंगलमधील काही घटनांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता असे दिसते की या क्षेत्रातील हवामान अत्यंत अस्थिर आहे. या भागात अचानक निर्माण होणारी प्रचंड वादळे, त्सुनामीसारखे लाटांचे प्रवाह आणि प्रचंड गतीने वाहणारे समुद्री प्रवाह जहाजे आणि विमानांसाठी धोकादायक ठरू शकतात. याशिवाय या क्षेत्रात अनेक लहान बेटे आणि खडकाळ किनारे आहेत, जे जहाजांना धडकण्याचा धोका वाढवतात. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या क्षेत्रातील गायब होण्याच्या घटना या नैसर्गिक कारणांमुळे घडतात आणि त्यात काहीही रहस्यमयी नाही. परंतु या सिद्धांतांना पूर्णपणे स्वीकारण्यापूर्वी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतात. या क्षेत्रातील गायब होण्याच्या घटनांपैकी काहींचे अवशेष सापडले आहेत, परंतु त्यांचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. उदाहरणार्थ, काही जहाजांचे अवशेष समुद्राच्या तळाशी सापडले, परंतु त्यांचा सोबत असलेले प्रवासी किंवा क्रू मेंबर्स यांचा कोणताही मागमूस लागला नाही. यामुळे अनेकांनी असा अंदाज लावला की या क्षेत्रात काही अज्ञात शक्ती कार्यरत आहे. काहींच्या मते बर्मुडा ट्रायंगल हा एक प्रकारचा ब्लॅक होल आहे, जो सर्व काही गिळंकृत करतो. या सिद्धांताला शास्त्रीय आधार नाही, परंतु त्याने लोकांच्या कुतूहलाला अधिकच चालना दिली आहे. बर्मुडा ट्रायंगलच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी अनेक संशोधकांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांनी समुद्राच्या तळाशी शोध घेतला, हवामानाचा अभ्यास केला आणि चुंबकीय क्षेत्रांचे विश्लेषण केले. काही संशोधकांनी असे सुचवले आहे की या क्षेत्रातील गायब होण्याच्या घटना मानवी चुकांमुळेही घडू शकतात. उदाहरणार्थ, चुकीचे नॅव्हिगेशन, अपुरी माहिती किंवा तांत्रिक बिघाड यामुळे जहाजे किंवा विमाने मार्ग चुकू शकतात. परंतु अशा घटनांची संख्या इतकी मोठी आहे की केवळ मानवी चूक हेच कारण असू शकत नाही, असे अनेकांचे मत आहे. या क्षेत्रातील रहस्यमयी घटनांमुळे बर्मुडा ट्रायंगलला एक भयावह प्रतिष्ठा मिळाली आहे. अनेक नाविक आणि वैमानिक या क्षेत्रातून प्रवास करताना सावधगिरी बाळगतात. काहींनी तर या क्षेत्रातून जाणे पूर्णपणे टाळले आहे. तरीही आधुनिक तंत्रज्ञान आणि उपग्रह यांच्या सहाय्याने या क्षेत्रातील प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाला आहे. परंतु तरीही काही घटना अजूनही घडतात ज्यांचे स्पष्टीकरण शास्त्राला देता येत नाही. यामुळे बर्मुडा ट्रँगलचे रहस्य आजही कायम आहे. या क्षेत्रातील काही कथांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. उदाहरणार्थ काही नाविकांनी सांगितले आहे की त्यांनी या क्षेत्रात विचित्र प्रकाश, असामान्य आवाज आणि अनाकलनीय हवामान बदल अनुभवले आहेत. काहींच्या मते त्यांनी समुद्रातून येणारे विचित्र संदेश ऐकले जे कोणत्याही मानवी भाषेत नव्हते. या कथांनी बर्मुडा ट्रँगलला एक रहस्यमयी आणि भयावह ठिकाण म्हणून अधिकच प्रसिद्धी मिळवून दिली. परंतु या कथांचा कोणताही ठोस पुरावा नाही आणि त्या केवळ नाविकांच्या कल्पनेचा भाग असू शकतात. बर्मुडा ट्रँगलच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी या क्षेत्रातील भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थितीचा अभ्यास केला आहे. त्यांनी असे सुचवले आहे की या क्षेत्रात असलेली प्रचंड खोल समुद्री खंदके आणि अस्थिर भूगर्भीय रचना यामुळे जहाजे बुडण्याची शक्यता वाढते. याशिवाय या क्षेत्रात असलेली प्रचंड चुंबकीय शक्ती विमानांच्या आणि जहाजांच्या उपकरणांवर परिणाम करू शकते. काही संशोधकांनी असेही म्हटले आहे की या क्षेत्रात असलेल्या प्रचंड लाटा, ज्यांना रोग वेव्ज म्हणतात, त्या जहाजांना बुडवू शकतात. या सर्व सिद्धांत आणि कथांनंतरही बर्मुडा ट्रँगलचे रहस्य अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही. काहींच्या मते हे रहस्य कधीच उलगडणार नाही, कारण यामागील कारणे शास्त्राच्या पलीकडील आहेत. काहींचा विश्वास आहे की या क्षेत्रात मानवाला अजूनही पूर्णपणे समजलेली नसलेली नैसर्गिक शक्ती कार्यरत आहे. या शक्तींचा शोध घेण्यासाठी अनेक संशोधक आजही या क्षेत्राचा अभ्यास करत आहेत. त्यांना आशा आहे की एक दिवस या रहस्यमय क्षेत्राचे सर्व प्रश्न सुटतील. या क्षेत्रातील काही घटनांनी शास्त्रज्ञांना नवीन संशोधनासाठी प्रेरणा दिली आहे. उदाहरणार्थ, मिथेन वायूच्या साठवणीमुळे समुद्रात निर्माण होणारे फुगे यांचा अभ्यास केला जात आहे. या फुग्यांमुळे जहाजे बुडण्याची शक्यता आहे आणि यामुळे बर्मुडा ट्रँगलमधील काही गायब होण्याच्या घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते. याशिवाय या क्षेत्रातील चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यासही सुरू आहे, ज्यामुळे नॅव्हिगेशन उपकरणांवर होणारा परिणाम समजू शकतो. शेवटी, बर्मुडा ट्रँगल हे एक असे ठिकाण आहे जे मानवाच्या कुतूहलाला आणि कल्पनाशक्तीला आव्हान देते. या क्षेत्रातील रहस्यमयी घटना, विचित्र अनुभव आणि अनुत्तरित प्रश्न यामुळे हे ठिकाण जगातील सर्वात गूढ ठिकाणांपैकी एक आहे. शास्त्रज्ञ, संशोधक आणि साहसप्रेमी यांच्यासाठी बर्मुडा ट्रँगल हे एक आव्हान आहे, ज्याचा शोध घेण्यासाठी अजूनही अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. कदाचित एक दिवस या रहस्यांचे उत्तर मिळेल, किंवा कदाचित हे रहस्य कायमच अनुत्तरित राहील. पण तोपर्यंत बर्मुडा ट्रँगल मानवाच्या कुतूहलाला आणि साहसाला प्रेरणा देत राहील.